ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणामध्ये 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी. महाराष्ट्रातल्या 2,500 अधिक ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान. प्रकाशाच्या अॅटोसेकंद प्लसविषयी केलेल्या संशोधनासाठी 3 शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातल्या गेल्या 3 दिवसातल्या मृतांची संख्या 31 या सर्व मृत्यूंबाबत चौकशी करण्याची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 2 सुवर्ण 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकांची कमाई. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणामध्ये 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पाचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. त्यांनी आज मनोहराबाद ते सिद्धीपेठ या नव्या रेल्वे मार्गाचं तसंच धर्माबाद ते मनोहराबाद आणि मेहबूबनगर ते कुर्नूल विद्युतीकरण प्रकल्पाचं लोकार्पण केलं. प्रधानमंत्र्यांनी रामागुंडमध्ये राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाच्या तेलंगणा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यातलं 800 मेगावॅटचं पहिलं एककही राष्ट्राला समर्पित केलं. 20 जिल्हा मुख्यालयांमध्ये प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य मिशन अंतर्गत 50 खाटांच्या आधुनिक ब्लॉकची पायाभरणी केली. महाराष्ट्रातल्या सुमारे 2,359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसंच 2,950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे असं त्यांनी सांगितलं. उमेदवारी अर्ज येत्या 16 ते 20 तारखेदरम्यान दाखल करता येतील. येत्या 23 तारखेला छाननी होईल. येत्या 25 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप होईल. 5 नोव्हेंबरला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान तर मतमोजणी 6 नोव्हेंबरला होईल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7:30 ते 3:00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तिथं 7 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 64,000 लोकांनी आपले अवयव दान करण्याची शपथ घेतली आहे. ही मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा म्हणून राबवली गेली. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनीही अवयवदानासाठी नोंदणी केली आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे 2,70,000 आरोग्य मेळावे आयोजित केले गेले होते. यामध्ये 1,61,00,000 अधिक लोकांनी लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच या मोहिमेत 14,157 रक्तदान शिबिरं घेण्यात आली असून त्यामध्ये सुमारे 2,28,000 युनिट्स रक्त संकलित करण्यात आलं आहे. प्रकाशाच्या अॅटोसेकंद प्लसविषयी केलेल्या संशोधनासाठी 3 शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेचे पियरे अॅगोस्टिनी, जर्मनीचे फेरिंग क्रॉस आणि स्वीडनचे अॅन ल्युलियर या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराची घोषणा आज स्वीडनच्या रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं केली. अत्यंत वेगवान प्रक्रिया मोजण्यासाठी प्रकाशाच्या लहान प्लस निर्माण करण्याचा मार्ग त्यांनी या प्रयोगातून दाखवला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातल्या गेल्या 3 दिवसातल्या मृतांची संख्या 31 झाली आहे. या सर्व मृत्यूंच्या कारणांची चौकशी केली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह रुग्णालयाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
खरोखरच याच्यामध्ये कुणाचा हलगटीपणा होता का, औषधाचा पुरवठा नव्हता का, याला कारण काय, याची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही जी समिती नेमलेली आहे त्यासाठी उच्चस्तरीय समिती आम्ही पुन्हा नेमू, त्याचा अहवाल घेऊ आणि आपल्या आता बैठकीमध्ये ज्या अडचणी आमच्या लक्षामध्ये आल्या त्या आम्ही तात्काळ दूर करण्याचा प्रयत्न करू.
रुग्णालयातली रिक्त पदं तात्काळ भरली जातील. स्वच्छतेचं काम बाह्य यंत्रणेमार्फत केलं जाईल असंही ते म्हणाले. यापुढे एकही मृत्यू होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. रुग्णालयात औषधांची कमतरता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. हांगझो इथल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड कायम आहे. स्पर्धेच्या 10व्या दिवशी भारतानं आज 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कांस्यपदकांची कमाई केली, त्यामुळे आतापर्यंत एकूण 69 पदकं जिंकून पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. भालाफेकीत अन्नू राणी हिनं तर 5000 मीटर शर्यतीत पारुल चौधरीनं सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या डेक्लेथॉनमध्ये तेजस्विन शंकरनं रौप्यपदक पटकावलं. पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत मोहम्मद अफजलनं रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत विथ्या रामराजनं तर महिलांच्या 54 किलो वजनी गटाच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत प्रीती पवारनं कांस्यपदक जिंकलं. पुरुषांच्या कॅनो दुहेरी 1000 मीटरमध्ये भारताच्या अर्जुन सिंग आणि सुनील सिंग सलाम यांनी कांस्यपदक जिंकलं. मुष्टीयुद्धात 92 किलोवरच्या वजनी गटात नरेंद्र बेरवालला कांस्यपदक मिळालं. नेपाळमध्ये आज झालेल्या 2 भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता 4.6 आणि 6.2 रिश्टर स्केल इतकी होती. त्याचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये जमिनीखाली 5 किलोमीटरवर होता अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. यापैकी पहिला भूकंप आज दुपारी 2:15 तर दुसरा भूकंप दुपारी 2:51 झाला. यामध्ये कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. राज्याच्या 9 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकांवर पडलेल्या विषाणूजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग आणि मदत आणि पुनर्वसन विभागानं तातडीनं सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले. पाऊस आणि तापमानाच्या बदलत्या स्वरूपामुळे यंदा चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम, नांदेड या जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. राज्यात कृषीपंप वीज जोडण्याचं काम वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत झाला. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था आणि मेंटल हेल्थ फाउंडेशन इंडिया यांनी आज नवी दिल्ली इथं देशातला सर्वात मोठा मानसिक आरोग्य महोत्सव आयोजित केला आहे. मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क आहे ही या महोत्सवाची संकल्पना आहे. कला आणि संस्कृतीशी शास्त्रीय माहितीची सांगड घालणं हे या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे. जगभरातल्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत जागरूकता वाढवणं आणि मानसिक आरोग्याचं समर्थन करण्याच्या प्रयत्नांना चालना देणं हे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचं उद्दिष्ट आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 316 अंकांची घसरण झाली आणि तो 65,512 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 110 अंकांची घसरण नोंदवत 19,529 अंकांवर बंद झाला. गोंदिया जिल्ह्यातल्या महालगाव इथल्या जवानाचा आज हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. मृत जवान देवीप्रसाद लिल्हारे हे सिमला इथं भारतीय सैन्यदलात हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या मूळ गावी महालगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणामध्ये 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी. महाराष्ट्रातल्या 2,500+ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान. प्रकाशाच्या अॅटोसेकंद प्लसविषयी केलेल्या संशोधनासाठी 3 शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातल्या गेल्या 3 दिवसातल्या मृतांची संख्या 31 या सर्व मृत्यूंबाबत चौकशी करण्याची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.